93.5 रेड एफ एम वर 8:32 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आजच्या दिवशी इतिहासात काय झालं होतं जाणून घेण्याची वेळ झाली आहे. 20 सप्टेंबर 2016 आजची तारीख. आजच्याच दिवशी 1897 साली मराठी पत्रकार नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1913 मध्ये वारा कांत कवी साहेब त्यांचाही जन्म झाला होता 1913 साली. आजच्याच दिवशी विदर्भातील एक सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचं महानिर्माण झालं होतं 1915 मध्ये. आणि क्रिकेटपटू पन्नालाल पंजाबी यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता 1921 मध्ये. चरित्र वाङ्मय संशोधक द ना गोखले यांचाही जन्म आजच्याच दिवशी झाला होता 1922 मध्ये. सो आज का दिन बड़ा इम्पॉर्टंट है. इस दिन को सलाम करते हुए सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर तुम ही हो फ्रॉम माशिकी टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.